पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांत लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे निवड माझ्या वैचारिक प्रवासाचे सिंहावलोकन करत असताना मी कालदृष्ट्या थोडा पुढे गेलो आहे. मी कायद्याच्या अभ्यासाचा विचार पक्का केला. कायद्याच्या अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय करण्यापूर्वी त्याच्या आर्थिक बाजूची तयारी करणे आवश्यक होते. विट्याला आमची वडिलोपार्जित शेत जमीन होती. आम्हाला तिचे उत्पन्न फारसे येत नव्हते. माझ्या दोन्ही बंधूंनी सुचवले, तुझा 2 वर्षांचा खर्च निघेल, इतकी त्या शेतीची जरूर किंमत येईल, तेव्हा आपण ती जमीन विकून टाकूया. माझी तर मान्यता होतीच. आम्ही तिघेही विट्याला जाऊन जमिनीचे विक्री खत करून आलो. माझ्या लॉ कॉलेजच्या 2 वर्षांच्या खर्चाची या प्रकारे तयारी झाली. परंतु हे शिक्षण कोठे घ्यावे, कोल्हापूरला की पुण्याला, असा माझ्यापुढे प्रश्न होता. कोल्हापूरला काढलेली 4 वर्ष सुरेख गेली होती. कोल्हापूर शहर व कोल्हापूरची माणसं याबद्दल एक प्रकारचा जिव्हा निर्माण झाला होता. मी तशी काही खास मित्रमंडळी निर्माण केली नव्हती, पण कोल्हापूरच्या शहराचे शहर म्हणून एक व्यक्तिमत्व आहे की त्याने एकदा तुमच्यावर पकड घेतली म्हणजे ती लवकर सुटत नाही. माझे तसेच काहीसे झाले होते. माझ्या मनामध्ये दुसरा विचार येत होता, आता 4 वर्षानंतर कोल्हापूर सोडून पुण्याला गेले पाहिजे. नवे वातावरण आणि त्याचा अनुभव हाही महत्वाचा ठरेल. पुणे हे एक ऐतिहासिक शहर आणि महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. अनेक राजकीय आणि सांस्कृतिक चळवळी या पुण्याहून सुरू होत असतात व तेथे या कायद्याच्या परीक्षेच्या निमित्ताने जर 2 वर्ष राहता आले तर त्यामुळे माझा दृष्टिकोन अधिक व्यापक व्हायला मदत होईल. शेवटी मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय घ्यायला मदत झाली आत्माराम बापू पाटील यांची. या दरम्यान आत्माराम बापू पाटील यांचा आंतरजाती विवाह झाला होता. पुणे जिल्ह्यातील तळेगावचे श्री पिंगळे या नावाचे देशभक्त ब्राह्मण घराणे आहे. त्यांची मुलगी शांताबाई आणि आत्माराम पाटील यांचा प्रेमविवाह ठरला. स्वाभाविकपणे त्याला दोन्ही बाजूंनी त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे जो विरोध व्हायचा तो झाला. या प्रेम प्रकरणाची माहिती आत्माराम बापू मला सांगत होते. मी म्हटले, तुमचा हा निर्णय असेल तर लग्न करून टाका, परंतु त्या मुलीला विचार करायला वेळ द्या. घाईघाईने निर्णय घेऊन नंतर पश्चाताप होण्यापेक्षा थोडा अवधी दिला तर बरे होईल. तसा बराच अवधी होऊनही गेला होता. 1937 साली आत्माराम बापू पाटलांच्या निवडणुकीनंतर हा विवाह सातारा येथे रजिस्टर पद्धतीने झाला. या विवाहाचे साक्षीदार म्हणून मी व डॉक्टर आटले असे होतो. या लग्नानंतर आत्माराम पाटील यांनी पुण्यात बिराड केले. पुण्याला कायद्याच्या अभ्यासासाठी मी येणार असे कळताच त्यांनी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी राहावे असा आग्रह केला. त्यांचे अगत्य पाहून मी तो स्वीकारला आणि जवळजवळ 1 वर्ष मी त्यांच्या कुटुंबात राहिलो. त्यातील काही दिवस आम्ही शुक्रवार पेठेतील एका चांगल्या घरात राहत होतो. राहण्याच्या मुदतीची अट मात्र 6 महिन्यांची होती. श्री स आ जोगळेकर यांचे ते घर होते. त्यांच्या वाडीवाचा एक मजला त्यांनी आम्हाला दिला होता. अभ्यासास उत्तम वातावरण होते. पुण्याला मी तसा नवा नव्हतो, पण पुण्याचे लॉ कॉलेज मात्र मी पहिल्या प्रथम पाहिले. तेव्हा नुकतीच लॉ कॉलेजची इमारत बांधून झाली होती, त्यामुळे मी पहिल्या दिवशी कॉलेजला हजर राहिलो. तेव्हा इमारत पाहताच मन प्रसन्न झाले. हनुमान टेकडीच्या उतरणीवर जवळजवळ अर्धे पुणे दृष्टिक्षेपात येईल अशा ठिकाणी ती इमारत बांधली होती. मी इमारत पाहत पाहत कॉलेजच्या लायब्ररीत जेव्हा गेलो तेव्हा तर मी काहीसा चकितच झालो. इतकी चांगली लायब्ररी, वाचनाची केलेली व्यवस्थित सोय आणि इतके उत्तम वातावरण मी इतरत्र क्वचितच पाहिले असेल. आता त्या लायब्ररीचे वातावरण कसे आहे हे मला माहीत नाही, पण मी पाहिले त्यावेळची परिस्थिती ही अशी होती. मी नित्यनेमाने कॉलेजला जाऊ लागलो. सायकलवरून शुक्रवार पेठेतून कॉलेज टेकडीला जायला 1/2 तास लागायचा. मी हा प्रवास सायकलवरून करत असे, त्यामुळे माझा मी मालक होतो. कायद्याचे शिक्षण घेत असताना खूप चांगली शिक्षक मंडळी आम्हाला शिकवायला होती. त्यामध्ये लक्षात राहतील असे एक प्राध्यापक म्हणजे पुण्याचे प्रसिद्ध वकील श्री ल व भोपटकर हे होते. ते आम्हाला टार्ट हा विषय शिकवत असत. अनुभवी वकील विषयावर व भाषेवर प्रभुत्व असले म्हणजे उत्तम शिक्षक होऊ शकतो याचे ते उदाहरण होते. दिवसातून 2 तास कॉलेजमध्ये राहावे लागत असे आणि इतर सर्व वेळ माझ्यासाठी मोकळा होता. मी सकाळी कॉलेजचे 2 तास करण्याकरता जात असे आणि नंतर तेथल्या लायब्ररीत बसून तेथेच वाचन करत असे. प्रथमतः कायद्याची पुस्तके नियतकालिके वगैरे पाहत असे. नंतर त्या लायब्ररीत असलेली दुसऱ्या इतर विषयांची पुस्तके मी पाहू लागलो. वाचनासाठी आणि ज्ञानांजनासाठी तेथे मोठे विशाल क्षेत्र होते. हळूहळू पुण्यातल्या इतर काही व्यक्तींच्या ओळखी होऊ लागल्या. तेथे चाललेली वाङ्मयीन आणि राजकीय अभ्यास मंडळे, सभा, संमेलने यास मी हजर राहू लागलो. पुण्याचे कम्युनिस्ट नेते श्री विष्णुपंत चितळे हे आमच्या कराडमध्ये पुष्कळ वर्ष राहिले होते. त्यांची माझी विशेष मैत्री होती असे मी म्हणणार नाही, परंतु सुरेख स्नेह होता. कारण कराडमध्ये असताना मी त्यांच्याकडे जाऊन मार्क्सवाद समजावून घेण्याचा प्रयत्न करत असे। त्यावेळी त्यांनी सुचलेली काही पुस्तके मी पुण्यामध्ये मिळविली आणि त्या विषयाचे अध्ययन सुरू केले। पुण्यात बरीच अभ्यास मंडळे सुरू असत। निदान त्या काळात तरीही अभ्यास मंडळांची पुण्यामध्ये एक फॅशनच होती असे म्हणले तरी चालेल। यातली काही अभ्यास मंडळांमध्ये अधूनमधून मी जात असे। अर्थात ती अभ्यास मंडळे बहुधा राजकीय विचारांची असत। वेगवेगळ्या राजकीय तत्वज्ञानांचा तौलनिक विचार या अभ्यास मंडळातून ऐकायला मिळे, त्यामुळे मन पुष्कळ प्रबुद्ध झाले। अशा तऱ्हेने पुण्यात माझा काळ चालला होता आणि पुण्यामध्ये माझे मनही रमले होते। पूर्वी कोल्हापूरहून सातारा जिल्ह्यात मी वारंवार जात होतो, तसे आता जाता येणे अवघड होते। तरी पण महिना दोन महिन्यातून जाऊन मी माझ्या कार्यकर्त्या मित्रांशी माझा संबंध ठेवला होता। 1938 साल हे कसे गेले ते कळलेच नाही, पण नंतर माझ्या लक्षात आले की या साली कायद्याच्या अभ्यासापेक्षा मी इतर गोष्टींचा अभ्यास जास्त करत होतो। याचा परिणाम असा झाला की 1939 सालच्या माझ्या पहिल्या वर्षाच्या कायद्याच्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण होऊ शकलो नाही। निकालानंतर ही गोष्ट माझ्या मनाला लागून गेली। या प्रकारचा हा माझा पहिलाच अनुभव होता। कायद्याचा अभ्यास हा सर्वसामान्य वाचन करण्याकरता नसतो, त्याच्यामध्ये नेमकेपणा असावा लागतो आणि त्यासाठी बरेच पटांतर करावे लागते। या पटांतराची मला गोडी नव्हती, त्यामुळे एका विषयात मला मार्क कमी पडले होते। मी विचार केला की चला पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू। माझ्या पास नापास होण्याचा माझ्या घरावर काही परिणाम झाला नव्हता, कारण मी त्यांना खरे ते सगळे सांगितले होते। हे संबंध वर्ष मी आत्माराम पाटील यांच्या घरी काढले। त्यातील 6 महिने शुक्रवार पेठेत आणि पुढचे 6 महिने टिळक रोडवरील एक्सिडेंट नावाच्या बंगल्यात आम्ही राहत होतो। मी माझी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही याचे आत्माराम बापूंना आश्चर्य वाटले। त्यांना मी सांगितले की मी स्वतंत्रपणे राहूनच माझा अभ्यास केला पाहिजे, नाहीतर माझे दिवस फुकट जातील। हे एका अर्थाने बरोबर होते। कुठल्या तरी एखाद्या कुटुंबात राहून असा अभ्यास करणे हे अवघड आहे, आणि त्याप्रमाणे मी माझ्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आणि पुढच्या 6 महिन्यानंतर मी ही परीक्षा उत्तीर्ण झालो। हीच वेळ होती की जेव्हा आत्माराम बापू पाटील आणि माझ्यामध्ये राजकीय अंतर निर्माण व्हायला सुरुवात झाली होती, त्यामुळे मी स्वतंत्र राहायला गेलो हेही एका अर्थाने बरे झाले। विचारांचे प्रश्न जेथे येतात तेथे वैयक्तिक भीड किंवा निकटचे संबंध हे आड येऊ देता कामा नाहीत, हे अतिशय रास्त होते। आणि या पद्धतीने मी डेक्कन जिमखान्यावर खोली घेऊन राहत असताना सप्टेंबर महिन्यातील एका संध्याकाळी एक अकल्पित आणि सर्वांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना घडली। इंग्लंड फ्रान्स विरुद्ध जर्मनी असे युद्ध सुरू झाल्याचे जाहीर झाले। हे दुसरे महायुद्ध होय। हिंदुस्थान सरकारने घोषित केले की तेही या युद्धात सामील आहेत। आणि या एका घटनेमुळे जसे पुढे जगाचे चित्र बदलले तसे हिंदुस्थानच्या राजकारणाचे चित्रही बदलायला सुरुवात झाली। प्रत्येक राजकीय पक्ष आणि पुढारी आपापल्या परीने या युद्धाची मीमांसा करू लागले। युद्ध जाहीर झाले त्यावेळी पंडित नेहरू चीनमध्ये प्रवास करत होते। त्यांच्या परत आगमनानंतर त्यांच्या सल्ल्याने काँग्रेस वर्किंग कमिटीने एक निवेदन प्रसिद्ध केले। या निवेदनामध्ये जागतिक परिस्थितीचा आढावा घेऊन लोकशाही व फॅसिझम यामध्ये लोकशाहीचा विजय होणे इष्ट असले तरी गुलामगिरीत राहिलेल्या हिंदुस्थानला या युद्धाशी काही कर्तव्य नाही। लोकशाहीवर निष्ठा असेल तर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाचा विचार ब्रिटिश सत्तेने करावा, अशा तऱ्हेचे विचार या निवेदनात मांडले होते। आणि माझ्या कल्पनेने मूलतः काँग्रेसची हीच भूमिका अखेरपर्यंत राहिली। या युद्धात अनेक पक्षांची मोठी पंचायत झाली। सर्वात मोठी अडचण रॉयवाद्यांची झाली। रॉय यांनी एक पुस्तिका लिहून या युद्धाच्या स्वरूपाची मीमांसा केली आणि असे प्रतिपादन केले की ही लढाई साम्राज्यवादी लढाई नाही, युद्ध होण्याची शक्यता होती ती जर्मनीचा फॅसिझम व रशियाचा कम्युनिझम यांच्यामध्ये। रॉय साहेबांचे असे मत होते की जो फॅसिझम युरोपमध्ये वाढत होता तो कम्युनिझमचा नाश करण्याकरता भांडवलशाहीचे शस्त्र म्हणून, पण जर्मनीविरुद्ध इंग्लंड अशी लढाई सुरू झाली आहे हा इतिहासातील क्वचित घडणारा एक अपघात आहे, आणि म्हणून या युद्धात फॅसिझम विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश सत्ता उभी राहिली तर त्यांच्याशी आपण सहकार्य केले पाहिजे, हा त्यांच्या विचारांचा मतदार्थ होता। आमच्या रॉयवादी मित्रांमध्ये याबाबत खूपच चर्चा झाल्या, त्यामध्ये बराच वैचारिक गोंधळ होता। रॉय साहेबांनी लिहिले ते चुकीचे कसे असेल असे एका गटाचे म्हणणे होते, तर दुसरा गट असा होता की त्यांचे समर्थन न करता गप्प राहणे हा उत्तम मार्ग असे मांडणारा होता। युद्धाचा काळ जसजसा वाढत चालला तसतसे लोक सगळ्या पक्षांची एका अर्थाने परीक्षा करू लागले। शेकडो वर्ष भारतीयांना गुलामगिरीत टाकणाऱ्या इंग्रजांची लढाई ही आमची लढाई नाही, ही सर्वसामान्य माणसांची भावना होती। काँग्रेस पक्षाची आणि नेत्यांची हीच भावना होती, परंतु त्याबाबतीत राजकीयदृष्ट्या कोणते पाऊल उचलायचे या संबंधाने एकमताने काही निर्णय होत नव्हता। युद्धाच्या ऐन सुरुवातीला कम्युनिस्ट पक्ष हा एक पक्ष असा होता की ज्याने उघड अशी भूमिका घेतली होती की हे साम्राज्यशाहीचं युद्ध आहे, या युद्ध प्रयत्नाला विरोध केला पाहिजे आणि या युद्धाविरुद्ध जनतेत मोठी चळवळ उभी केली पाहिजे। अशी कम्युनिस्ट पक्षाची 1939 भूमिका होती. पुढे 1941 साली जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यानंतर त्यांची भूमिका बदलली आणि त्यानंतर ते त्याला लोकशाहीच्या संरक्षणाचे युद्ध असे संबोधू लागले. 1941 रॉयवादी व कम्युनिस्ट यांच्या मतात साम्य निर्माण झाले. सर्वसामान्य उथळमीमांसा करणाऱ्या लोकांची मोठी अडचण झाली. हे युद्ध ही एक जबरदस्त घटना होती. तिचा अर्थनिदान आमच्या देशातील राजकीय पक्षांना लवकर कळला नाही ही वस्तुस्थिती होती. मी अतिशय अस्वस्थ होऊन गेलो होतो. देशाच्या इतिहासातील ही अतिशय महत्वाची घटना आहे आणि स्वातंत्र्यासाठी प्रतिज्ञाबद्ध असणारी जी माणसे आहेत त्यांनी काहीतरी करायचा काळ हाच आहे या विचाराने मी अस्वस्थ झालो. आमच्या रायवादी मित्रांशी चर्चा करताना मी त्यांना हे स्पष्ट सांगितले, ही अपघाती युद्धाची मीमांसा साफ चूक आहे. रॉयना हिंदुस्थानच्या जन्मनाची कल्पना नाही, त्यामुळे ते तसे बोलले आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना त्यामुळे ते संगडात टाकणार आहेत. विशेषतः आत्माराम बापूंशी माझी पुष्कळ चर्चा झाली. त्यांच्या माझ्यामध्ये वाढते अंतर आता कायमच्या अंतराचे स्वरूप घेणार असे स्पष्ट दिसत होते. मला वाटत होते की या महायुद्धाच्या प्रसंगाने जी राजनीती रॉयसाहेब सांगत आहेत ती चूक आहे असे निदान आत्माराम बापूंना वाटेल, कारण ते स्वातंत्र्य संग्रामातल्या वातावरणात आणि परंपरेत वाढले होते. परंतु आत्माराम बापू हे रॉयवादी विचारांची जी मंडळी होती त्यांच्या मानसिक वर्चस्वाखाली पुरे गेले होते, त्यामुळे त्यांना सरळ सोपे राजकीय सत्य दिसले नाही. आणि त्यांनी मला सांगितले, यशवंतराव, तुमचे आणि आमचे रस्ते आता वेगळे झाले आहेत. हे केव्हा तरी घडणार हे मला वाटतच होते. त्यामुळे मी त्यांना सांगितले, तुमच्या राजकीय सहचर्यापासून मी दुःखाने मुक्त होत आहे. रॉयवादी राजकारणाशी मी त्यांच्या मित्रांशी माझा संबंध यापुढे कमी कमी होत गेला. हे आमचे युद्ध नव्हे, ही काँग्रेसने घेतलेली भूमिका मूलतः बरोबर होती. त्यानुसार आता जो कार्यक्रम नेते देतील त्याचा अगदी मनापासून पाठपुरावा करायचा हा माझा निर्णय झाला आणि माझ्यापुढचा वैचारिक त्रिकोण मूलतः येथे संपला. पण हा त्रिकोण संपण्यापूर्वीच्या एका महत्वाच्या घटनेची नोंद केली पाहिजे. युद्ध आमचे नव्हे ते साम्राज्यवाद्यांचे आहे. हे जरी काँग्रेस नेतृत्वाने मान्य केले तरी युद्धविरोधाचा कार्यक्रम ते देत नव्हते. मला आणि माझ्या काही मित्रांना प्रत्यक्ष कृतीची घाई झाली होती. या पार्श्वभूमीवर आपण कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करावा असा प्रबळ विचार माझ्या मनात एकदा येऊन गेला व त्यादृष्टीने पुणे शहरातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी माझी चर्चा झाली. परंतु असले महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी मन मोकळे बोलले पाहिजे म्हणून मी जिल्ह्यात जाऊन 8 दिवस सर्व मित्रांशी चर्चा करून आलो. मूलभूत गोष्टींचा घाईघाईने विचार करून मी असा एकांगी व चुकीचा निर्णय घेऊ नये असा त्यांचा स्पष्ट सल्ला मिळाला. एका टोकाला जाण्याचा माझ्या मनात आलेला विचार मी सोडून दिला. या सर्व चर्चांनंतर मात्र रात्री मी निवांत झोपू लागलो. काँग्रेस पक्षाने जरी मूलभूत भूमिका घेतली होती आणि ती बरोबर होती तरीही जनतेसाठी दैनंदिन कार्यक्रम त्यांच्याकडून अजून मिळत नव्हता आणि ते स्वाभाविकही होते. असा कार्यक्रम ठरवायला पुष्कळ तयारी करावी लागते. तेव्हा त्या तयारीच्या कामात नेतृत्व असेल अशी माझी भावना होती. 1939 साल या विचारात गेले, परंतु मी मनाने अतिशय अस्वस्थ होतो. तासनतास कुठेतरी बसून या काळात काय केले पाहिजे या विचारात मी दिवस काढले. कित्येक दिवस मी कॉलेजमध्ये सुद्धा जात नव्हतो. माझे लक्षच लागत नव्हते. पुन्हा आपले वर्ष वाया जाईल काय अशी मला धास्ती होती, पण मला त्याची पर्वा नव्हती. आमच्या जिल्ह्यातील कम्युनिस्ट श्री विष्णुपंत चितळे यांनी माझे जे काही मित्र होते त्यांच्याशी संपर्क वाढवला होता. त्यांनी सांगितले की तुमचा काँग्रेस पक्ष या संकटकालीन परिस्थितीत काही मार्गदर्शन करणार नाही. यावेळी या देशात फक्त कम्युनिस्ट पक्षच मार्गदर्शन करू शकेल. आणि त्यांनी युद्धविरोधी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नात माझे 1-2 महत्वाचे स्नेही सामील झाल्याचे चित्र मी पाहिले. आपण काहीच न करता असे बरेच दिवस राहिलो तर आपला पक्ष जिल्ह्यात राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना जाऊन व्यक्तिशः भेटलो आणि कम्युनिस्ट पक्षाच्या या डावाबेचाला फसू नये असे त्यांना सुचवले. हे महायुद्ध बरीच वर्ष चालणार आहे, तेव्हा याबाबतीत घ्यायचे निर्णय तुम्हाला आम्हाला तातडीने घेतलेच पाहिजेत हे खरे नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाने मूळ भूमिका रास्त घेतलेली आहे. निश्चित काय करायचे यासंबंधी त्यांच्यात कदाचित मतभेद असले तरी त्यांच्या निर्णयाची वाट तुम्हा आम्हाला संयम राखून पाहिली पाहिजे. दुसऱ्या महायुद्धाचे पहिले वर्षही पहिले काही आठवडे सोडले तर रेंगाळल्यासारखेच चालले होते. लढाई सुरू असताना जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि 1-2 आठवड्यातच त्यांना जो पोलंडचा भाग घ्यायचा होता तो घेऊन लढाई तेथेच थांबवली होती. पोलंडचा उरला सुरला भाग रशियाने घेतला असल्यामुळे त्याही बाजूला एका अर्थाने मामला थंड होता. सामान्य लोकांच्या दृष्टीने लढाई संपली की चालू आहे हे समजत नव्हते. ब्रिटन आणि फ्रान्सने लढाई जाहीर केली होती, परंतु प्रत्यक्ष आक्रमक असे पाऊल त्यांना उचलणे शक्य नसल्यामुळे ते स्वस्थ होते. त्यांच्यापुढे एक प्रकारचा पेच होता. आणि त्यामुळे लढाई चालूच नाही असे लोकांना वाटावे अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या युद्धाचे प्रकरण असेच गुंतागुंतीचे असते. ब्रिटिश राज्यसत्तेचे हिंदुस्थानातील प्रतिनिधी मात्र येथील जनतेमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये फूट पाडून लढाईच्या कामासाठी हिंदुस्थानचे सहकार्य मिळण्याच्या खटपटीत होते. हिंदुस्थानातील राजे रजवाडे व हिंदू महासभा, मुस्लिम लीग यासारख्या पक्षांनी त्यांच्या युद्ध प्रयत्नाला सहकार्य देण्याची मान्यता दर्शवली होती. सुभाषचंद्र बोस आणि त्यांचा फॉरवर्ड ब्लॉक यांनी युद्ध प्रयत्नांना विरोध करण्याचे जाहीर केले होते. यावेळी काँग्रेसमध्ये मूळ भूमिका घेतल्यानंतरही निश्चित काय करावे यासंबंधी चर्चा चालू होत्या. त्यांनी सप्टेंबर महिन्यात म्हणजे युद्ध सुरू झाल्यावर 15 दिवसाच्या आतच वर्किंग कमिटीच्या सभेमध्ये इंग्लंड आणि जर्मनी यांच्यामध्ये लढाई सुरू झाली असली तरी हिंदुस्थानच्या जनतेला न विचारता आणि विश्वासात न घेता हिंदुस्थानच्या वतीने युद्ध जाहीर केले याबद्दल त्यांचा निषेध केला. याच बैठकीमध्ये हे युद्ध सुरू झाले त्याचा उद्देश काय आहे व त्यातून काय निष्पन्न करण्याचा त्यांचा विचार आहे आणि विशेषतः जगातील लोकशाही आणि हिंदुस्थानातील लोकशाही यांची वाढ करण्याकरता ते काय करणार आहेत हे जाणून घेण्यासंबंधी खुलासे मागितले. अशा ठरावांनी देशामध्ये लोकमत तयार व्हायला मदत होते. याला प्रतिसाद म्हणून लॉर्ड लिन लिदगो यांनी 17 ऑक्टोबर 1939 रोजी एक निवेदन जाहीर केले व वसाहतीचे स्वराज्य हे हिंदुस्थानच्या बाबतीत आपले अंतिम ध्येय असल्याचे ब्रिटिश सत्तेने जाहीर केले आहे याची घोषणा केली. ब्रिटिशांकडून जे प्रयत्न होत होते त्यात हिंदुस्थानच्या जनमनाची त्यांना काही जाणीव आहे असे दिसून येत नव्हते. 1930 पासून जवळजवळ 9-10 वर्ष देशात चाललेल्या तीव्र आंदोलनदर सुद्धा अजून ते वसाहतीच्या स्वराज्याची आणि तेही पुढे केव्हा तरी या थटाची विचार करत होते. परकीय देशावर स्वामित्व प्रस्थापित करणाऱ्या लोकांमध्ये एक प्रकारचा आंधळेपणा असतो तो असा. आपल्या स्वतःच्या देशात लोकशाही चालवणाऱ्या इंग्लंडला एवढ्या मोठ्या जगतव्याप्त युद्धात हिंदुस्थानचे यत किंचितही सहकार्य घ्यायचे असले तर त्यांना लोकशाहीचे आणि स्वातंत्र्याचे हक्क देणे हे किती गरजेचे आहे हे त्यांना पटायला हवे होते. वर्किंग कमिटीची हीच तक्रार होती. या निवेदनाला प्रत्युत्तर म्हणून 7-8 दिवसात म्हणजे 22 ऑक्टोबरला वर्किंग कमिटीची बैठक बोलावून सडेतोड उत्तर दिले. त्यात त्यांनी लिन लिदगोने दिलेल्या वसाहतीच्या स्वराज्याच्या आश्वासनांचा अस्वीकार केल्याचे जाहीर केले आणि त्यांना बजावले की तुमची धोरणे ही अजूनही जुन्या साम्राज्यवाद्यांची धोरणे आहेत. अशा परिस्थितीत ब्रिटनला मदत न करण्याचे धोरणच आम्हाला स्वीकारणी भाग आहे असंही स्पष्ट केले आणि प्रत्यक्ष कृतीचे पहिले पाऊल म्हणून अनेक प्रांतातील जी काँग्रेसची मंत्रिमंडळे होती त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देऊन प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली होती. काँग्रेस राज्य सरकारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्ष कृती करू लागला अशी भावना सर्वत्र निर्माण झाली. हे स्वाभिमानाचे पाऊल टाकल्याबद्दल काँग्रेस पक्षाबद्दल सर्वत्र चांगले बोलले जाऊ लागले. माझ्याही मनात आशा पारवल्या की आश्वासने आणि त्यांचा अस्वीकार असा नुसता खेळ चालणार आणि प्रत्यक्ष कृती काही होणार नाही अशी जी शंका होती तिचे निरसन झाले आणि आता कार्यकर्त्यांमध्ये जाऊन आपल्याला त्यांची तयारी करायला जागा झाली असे मला वाटले. म्हणून मी ताबडतोब ओळीने 8-15 दिवस कॉलेज सोडून सातारा, कराड आणि कोल्हापूर या बाजूला माझ्या कार्यकर्त्या मित्रांना भेटण्यासाठी निघून गेलो. आत्माराम बापूंचे आणि आमचे मतभेद जाहीर झाल्यापासून कार्यकर्ते मोठ्या अडचणीत सापडल्यासारखे झाले होते. त्या सर्व मंडळींना एकत्रित करून पुन्हा संघटनेला काही स्वरूप आणले पाहिजे हा विचार माझ्या मनात होता. सर्व कार्यकर्ते जसे त्यांचे मित्र होते तसे माझेही मित्र होते. त्यामध्ये वैयक्तिक मैत्रीचा काही भाग होता ही गोष्ट जरी खरी असली तरी राजकीय पक्ष आणि त्यासंबंधीचे विचार हेच आम्हाला एकत्र ठेवणाऱ्या गोष्टी होत्या. विचारांचे अनुबंध मोकळे मोकळे झाले म्हणजे मैत्रीही नाही म्हणले तरी पोकळ ठरू लागते. तेव्हा याच वेळी जाऊन या सर्व मित्रांशी बोलून त्यांना सावरले पाहिजे कारण त्यांना सावरायचे म्हणजे मला स्वतःला सावरण्यासारखे होते. मी जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येक तालुक्यातील आमचे म्हणून जे कार्यकर्ते होते त्यांना भेटलो. सर्वांची काँग्रेसनिष्ठा ही प्रमुख भावना होती. त्यामुळे आत्माराम बापूंनी काँग्रेस सोडून रॉय साहेबांबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्वांना एक प्रकारचे असमाधान आणि आश्चर्य वाटत होते. मी त्यांना सर्व परिस्थितीचे विवरण केले. मला रॉय यांच्या बुद्धिमत्तेचं व समाजवादी विचारांचं आकर्षण होतं तरी माझे पाय मी जमिनीवर ठेवून होतो त्यामुळे वाहवत गेलो नाही असे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी सांगितले. युद्धाचे पुढे काय होणार अशा तऱ्हेने लोक प्रश्न विचारत मी त्यांना सांगत असे हे जागतिक युद्ध आहे व ते काही एकदम सर्वत्र गतीने चालतं असं नाही. युद्धाच्या डावाने संबंध युरोप जाळ्यात सापडला आहे. आपापली तयारी करण्यात ते देश गुंतले आहेत तेव्हा त्या युद्धाचं काय होईल त्याचा विचार करण्यापेक्षा युद्ध वाढलं तर आपल्या देशाचं काय होईल याचा विचार झाला पाहिजे आणि जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येईल त्यावेळी ती कृती करण्यासाठी आपण मनाने तयारीत असलं पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व तऱ्हेचे संघटितही असलं पाहिजे याची जरुरी आहे. लोकांना हे सगळे समजत होते कळत होते आणि काँग्रेस राज्य मंत्रिमंडळांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे हळूहळू यातून काहीतरी कार्यक्रम निघणार आहे अशी त्यांची भावना होती. मला आठवते या काळात मी वाळवे तालुक्यातील आमचे दुसरे आमदार श्री चंद्रोजी पाटील उर्फ कारभारी यांना भेटलो. ते स्वतः युद्धाच्या बाबतीत सुभाषचंद्र बोसांच्या भूमिकेशी एकमत होते. त्यांचा माझा चांगला स्नेह होता आणि त्यामुळे एकमेकांशी राजकारणावर फार मनमोकळेपणाने चर्चा करू शकत होतो. माझ्यापुढे आता कसलेच वैचारिक संदेह राहिले नसल्यामुळे मी त्यांना निश्चितपणे सांगत होतो की काँग्रेसला निश्चित कार्यक्रम घ्यावा लागेल, परंतु तोपर्यंत आपल्यामध्ये अंतर्गत मतभेद होऊ देता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचवेळी मी त्यांना हेही सुचले की आपण नवे कार्यकर्ते मिळवले पाहिजेत. कॉलेजमध्ये जाणाऱ्या नवीन तरुण मंडळींशी संपर्क साधला पाहिजे. त्यांना ही गोष्ट मान्य होती आणि त्यांनी सांगितले की आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करायचे असले तर मी तुम्हाला होतकरू मंडळींची माहिती करून द्यायला तयार आहे, कारण नाही म्हटले तरी आत्माराम बापूंच्या बरोबर जी थोडीफार मंडळी काँग्रेस सोडून गेली होती तेथे त्यांच्या जागी नव्या जाणत्या तरुण कार्यकर्त्यांची आम्हाला आवश्यकता होती. गेली होती ती मंडळी संख्येने किंवा गुणाने जास्त होती अशी परिस्थिती नव्हती, पण फूट पडली आहे आणि आमची आघाडी काहीशी कमजोर झाली आहे अशी भावना जिल्ह्यात निर्माण झाली होती. त्यामुळे नवे कार्यकर्ते मिळवले पाहिजेत अशी माझ्या मनाची धारणा होती. याच माझ्या भेटीत मी चंद्रोजी पाटील यांच्या सांगण्यावरून कोल्हापूरला गेलो आणि तिथे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जिल्ह्यातील काही तरुणांना भेटून त्यांच्या ओळखीपाळखी करून घेतल्या. या नव्या ओळखीमध्ये झालेली एक ओळख अतिशय महत्वाची अशी मला वाटली, ती म्हणजे चंद्रोजी पाटील यांच्याच गावचे कामेरीचे श्री के डी उर्फ केशवराव पाटील यांची ओळख ही माझ्या दृष्टीने महत्वाची होती. पुढे जवळजवळ 7-8 वर्ष त्यांचा माझा अतिशय गाढ स्नेह होता आणि राजकारणात त्यांनी माझ्याशी खूप सहकार्य केले. केशवराव माझ्यासारखेच लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते. एका मध्यम स्थितीतील शेतकऱ्याचे एकुलते एक चिरंजीव होते. वर्णाने किंचित सावळे पण नीटनेटका चेहरा, उत्तम बांधीव शरीर, कुरळ्या केसांचा पडलेला सुरेखसा भांग, उत्तम कपडे वापरण्याचा शौ यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व मोठे परिणामकारक होते. त्यांची माझी ओळख नुसती ओळख न राहता तिचे मैत्रीत रुपांतर झाले. त्यांच्या आग्रहावरून मी 4 दिवस कोल्हापूरला राहिलो. त्यांनाही राजकारणात रस होता. चंद्रोजी पाटलांची आणि माझी मैत्री आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळे एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली होती. तासनतास आम्ही राजकारणासंबंधाने बोलत राहिलो. माझी त्यावेळची विचारसरणी काय आहे त्याची त्यांना ओळख करून दिली आणि आपण नवी शक्ती मिळवली या भावनेने मी पुण्याला परतलो. पण यापूर्वी दुसऱ्या एका महत्वाच्या चर्चेचा मला येथे उल्लेख करायला पाहिजे. या काळात आमच्या जिल्ह्यातील एक विद्वान तरुण वकील तासगावचे श्री विठ्ठलराव पागे यांच्याशी या काळात माझे झालेले बोलणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. विठ्ठलराव पागे यांचा आणि आमचा जवळजवळ सर्व जन्माचा सहकार्याचा योग आहे. आजही त्यांची माझी मैत्री आहेच, पण त्यावेळी त्यांच्या माझ्या झालेल्या चर्चेचा मला फार उपयोग झाला म्हणून त्याची मी नोंद करत आहे. श्री पागे हे पहिल्यापासून स्वातंत्र्यसैनिक होते. ते अतिशय व्यासंगी होते. त्यांचे वक्तृत्व पहिल्या प्रतीचे असल्यामुळे मी त्यांना काहीसा धुणस पाहत होतो. त्यांच्या माझ्यामध्ये तो वेळपर्यंत फारशी जवळीक नव्हती, पण युद्धाच्या परिस्थितीतून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थिती संबंधाने मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी जे विश्लेषण केले ते मूलतः माझ्या विचाराशी जुळणारे होते. ते प्रथमपासून एक निष्ठावान गांधीवादी होते. समाजवादाचा तात्विक विचार पुढे त्यांनी स्वीकारला, पण तो पुस्तकी पद्धतीने नव्हे. गरिबांना रोजगार देण्याच्या बाबतीत त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात फार मोठे कार्य केले आहे. त्या काळात विठ्ठलरावांना माझ्यासारखे वैचारिक त्रिकोण चौकोन असल्या उद्योगातून जावे न लागल्यामुळे त्यांचे मन साफ होते. त्यांना त्यावेळी मला एक अचूक अंदाज सांगितला. त्यांनी सांगितले, महात्मा गांधी हे अतिशय हुशार सेनापती आहेत. ते काळ आणि साधनं यांची योग्य वेळी निवड करतील आणि आपल्या पाठीमागे यायचा आदेश देतील. तोपर्यंत धीर न सोडता विश्वासाने वागलं पाहिजे. श्री पागे यांचे शब्द मला त्यावेळी अर्थपूर्ण वाटले, त्यामुळे लक्षात राहिले आणि आजही ते इतिहासाने खरे ठरविले आहेत. मी या सर्व प्रवासाचा आणि चर्चेचा उल्लेख अशासाठी केला की माझ्या आयुष्यातला हा एक मोठा संक्रमण काळ होता. कारण काहीतरी घडावे अशी मनाची तीव्रतम अपेक्षा आणि प्रत्यक्षात काही घडत नाही अशी वस्तुस्थिती या अडचणीत मी सापडलो होतो. त्यामुळे नाही म्हणले तरी मनाची कुचंबना होत होती. ही कुचंबना नाहीशी व्हायला या चर्चेनं मदत केली. काँग्रेसच्या कार्यक्रमाची वाट पाहत असे बरेच दिवस गेले. पुढे मार्च 1940 रामगडमध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन झाले. या काँग्रेसमधून काही निघेल अशी अपेक्षा होती ती खरी ठरली नाही. जरूर पडली तर प्रत्यक्ष आंदोलन सुरू करण्याचा विचार या काँग्रेसने बोलून दाखविला, परंतु निश्चित कार्यक्रमाची रूपरेखा मात्र दिली नाही. फॉरवर्ड ब्लॉकने या संधीचा फायदा घेऊन एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रीय सप्ताहात आपल्या कार्यकर्त्यांना युद्धविरोधी कार्यक्रम दिला. आमच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते अस्वस्थ तर झालेच होते, कारण अशा परिस्थितीत कार्यक्रम नसला तर कार्यकर्त्यांची मोठी अडचण होते. इतर पक्ष विशेषतः कम्युनिस्ट आणि फॉरवर्ड ब्लॉक यांनी कार्यक्रम दिल्यानंतर अत्यंत क्रियाशील असलेले असे ते कार्यकर्ते होते. त्यांना मोठे गोंधळल्यासारखे झाले. अशा परिस्थितीमध्ये आमच्या तालुक्यामध्ये विशेषतः काले आणि इंदोली या भागातल्या कार्यकर्त्यांमध्ये ब्रिटिश सरकारविरोधी काहीतरी कृती करण्याची घाई झाली होती. काले येथे हळू कम्युनिस्ट गट तयार होत होता. मला काही त्याची फारशी चिंता वाटली नाही, परंतु आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचे केंद्र असलेल्या इंदोली येथेही कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली काही करण्याचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा स्वाभाविकच आम्ही काळजी करू लागलो. इंदोलींचे आमचे प्रमुख कार्यकर्ते मित्र श्री दिनकरराव निकम यांना भेटण्यासाठी मी मुद्दाम त्यांच्या गावी गेलो आणि बराच वेळ त्यांच्याशी चर्चा केली. एक रात्र तेथे राहिलो. श्री निकमांचे मी पूर्ण समाधान करू शकलो नाही, पण तातडीने त्यांनी काही न करण्याचे कबूल केले. काँग्रेस पक्षामध्ये अशा तऱ्हेने फुटीरता आली म्हणजे ऐन मोक्याच्या वेळी जेव्हा काही महत्वाची कृती करावी लागणार आहे त्यावेळी आपण शक्तीही नसू. याच एका मुद्द्यावर मी विशेष जोर देत होतो. दिनकरराव निकम यांना हा मुद्दा पटत होता, पण कार्यकर्ते निश्चिंत बसू देत नव्हते. ही त्यांची अडचण होती. आम्ही काही तडजोड काढली आणि त्यांच्या एक दोन कार्यकर्त्यांनी जेलमध्ये जावे आणि आपली क्रियाशीलता जागी ठेवावी असे ठरले. कार्यकर्त्यांमध्ये किती अस्वस्थता होती याचे नमुने म्हणून मी हे उदाहरण सांगितले आहे. या पद्धतीने 1940 सालचे पहिले 4 महिने गेले असतील नसतील, तोच महायुद्धाला युरोपात विलक्षण गती आली. ही पोकळ लढाई आहे असे म्हणाऱ्या लोकांना धक्का बसावा अशी या लढाईत जर्मनीच्या बाजूने प्रगती सुरू झाली. मी या दिवसात सुट्टीच्या निमित्ताने कराडला गेलो होतो. जर्मनीने शेवटी जेव्हा फ्रान्सवर अतिक्रमण केले तेव्हा लोक डोळ्यात तेल घालून लढाईची प्रगती पाहत होते. विशेषतः ज्यांनी फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा इतिहास वाचून फ्रान्सबद्दल आणि पॅरिसबद्दल काही ध्येयवादी जिव्हाळा वळगला होता त्या मंडळींना आता फ्रान्सचे काय होणार अशी चिंता वाटू लागली. मला हे कबूल केले पाहिजे की फ्रान्सवर जेव्हा जर्मनीचे अतिक्रमण सुरू झाले तेव्हा आपल्याच देशाच्या सरहद्दीवर जर्मन घुसत आहे अशा तऱ्हेच्या चिंतेचा मला स्पर्श होऊन गेला. इतिहासाच्या वाचनाने निर्माण झालेल्या जिव्हाळ्याचे संबंध किती मनस्वी असतात याचा मला अनुभव आला. पूर्वेकडे फ्रान्सने अजिंक्य अशी मॅझिनो लाईन नावाची संरक्षणाची भिंत उभी केली होती असे वृत्तपत्रात आणि पुस्तकात आम्ही वाचत होतो. ती भिंत अभेद्य आहे अशा तऱ्हेची रसभरीत वर्णने आम्ही वाचली होती. त्यामुळे काही आश्वासन वाटत होते. हिटलरच्या सैन्याची तयारीच अशी विलक्षण होती की त्याने या मॅझिनी लाईनच्या या संरक्षण तळाला खिडार पाडून फ्रान्समध्ये प्रवेश केला आणि वृत्तपत्रात एके दिवशी बातमी आली की पॅरिस पडले आणि फ्रान्स जर्मनीने जिंकले. मी फार कष्टी झालो. काही स्थाने, काही घटना, काही माणसे यांच्याशी असे काही बौद्धिक व भावनात्मक ऋणानुबंध निर्माण झालेले असतात की ते देशप्रेमा इतकेच किंवा रक्ताच्या नात्यासारखेच अतूट बनतात. माझ्यासारख्या जगभर लोकशाहीवादी असणाऱ्या अनेक मंडळींना मनस्वी दुःख झाले असले पाहिजे आणि मला वाटते हिंदुस्थानातही अनेक लोकांची अशीच भावना झाली असली पाहिजे. या युद्धाला आमची सहानुभूती नव्हती हे जरी खरे असले तरी फ्रान्सच्या पराजयामुळे युरोपमधील राजकीय पारडे एकदम उलटे झाले. युद्धाने अशी गती घेतल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून हिंदुस्थानच्या राजकारणात विशेषतः काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यातल्या त्यात नेतृत्वामध्ये मोठ्या वेगाने वैचारिक मंथन सुरू झाले. युरोपमध्ये घडत असलेल्या घटनांनी जागतिक लोकशाही संकटात आहे असा एक विचार काँग्रेसमध्ये बळावू लागला. योग्य संधी व सन्मान ठेवून स्वातंत्र्याची हमी मिळत असेल तर युद्धामध्ये सहकार्य द्यावे अशा तऱ्हेचा विचार वर्किंग कमिटीमध्ये मांडला गेला आणि त्यामुळे महात्मा गांधी आणि वर्किंग कमिटी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. महात्मा गांधी यावेळी या क्षणाला युद्ध हे त्यांच्या शांततावादाच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध असल्याने त्यात भाग घेणे इष्ट नाही या भूमिकेवर अडून राहिले होते आणि या मतभेदाला जाहीरपणे काहीशी वाच्यताही मिळाली. काँग्रेस वर्किंग कमिटीची 10 ते 20 जून या काळात वर्धा येथे सभा झाली. या सभेत 3 महत्वाच्या अटींवर युद्धास सहकार देऊ केला आणि काँग्रेसच्या इतिहासात क्वचित घडणारी गोष्ट येथे घडली ती म्हणजे गांधीजी आणि वर्किंग कमिटी यांच्यामधले मतभेद जाहीर झाले. या वर्किंग कमिटीच्या सभेनंतर देशभर अधिक चर्चा झाल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्रतम खळबळ माजली. गांधीजींबद्दल विवेकपूर्ण निष्ठा असून सुद्धा ज्या कारणासाठी युद्धापासून बाजूला राहावे असे ते म्हणत असत त्याच्याशी माझे मन सहमत होत नव्हते, परंतु वर्किंग कमिटीची भोळी आशा कशी पुरी होणार याचीही माझ्या मनात शंका होती. वर्किंग कमिटीची पुन्हा दिल्ली येथे 3 ते 7 जुलै या दिवशी बैठक झाली आणि बैठकीमध्ये राष्ट्रीय सरकार बनविण्याची मागणी हिंदुस्थान सरकारला केली. अशा तऱ्हेचे राष्ट्रीय सरकार बनले तरी संपूर्ण अधिकार असलेले हे सरकार लढाईच्या कामामध्ये सहकार्य करील असा त्याचा अर्थ होता. राजकीय प्रश्न काही निश्चित रूप घेत होते त्यामुळे विचारांना खाद्य मिळत होते. यातून काही निश्चित दिशा मिळेल अशीही अपेक्षा होती. या ठरावासंबंधाने देशात जी उलटसुलट चर्चा चालू होती आणि विशेषतः काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जे धुमत झाले होते त्या दृष्टीने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक पुण्याला बोलवण्यात आली। तिला फार महत्व आले। बैठक पुणे येथे 27-28 जुलै रोजी झाली। या बैठकीला एक महत्वाचा कार्यकर्ता म्हणून मला निमंत्रण होते। निव्वळ सभासदांसाठी व निमंत्रितांसाठी घेतलेली अशी ही बैठक होती। या बैठकीमध्ये उलटसुलट दोन्ही बाजू फार परिणामकारकरित्या मांडल्या गेल्या। जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, राजाजी आणि विशेष करून सरदार वल्लभभाई पटेल ही सर्व मंडळी या राष्ट्रीय सरकारच्या ठरावाच्या बाजूला होती। काँग्रेसमधील हे चित्र काहीसे अनोखे असे वाटले, पण त्यामुळे मनाला आश्वासनही मिळत होते की देशातले हे नेते राष्ट्रीय संकटाच्या काळात एकमेकातील लहान मोठे मतभेद विसरून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते। चांगली गोष्ट होती, परंतु त्याचबरोबर गांधीजी त्यांच्यावर नाही, त्यामुळे टाकलेले हे डावपेच व्यर्थ जाणारे आहेत ही भावना मनापासून दूर जात नव्हती। ठरावाच्या चर्चेमध्ये ही गोष्ट अनेकांनी बोलून दाखवली। वर्किंग कमिटीच्या वतीने हा ठराव राजाजी यांनी मांडला। त्यावेळी त्यांनी केलेले भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचा आणि वादविवाद कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना होता। या प्रकारच्या राजकीय चर्चांमध्ये मी अशा गुणवत्तेची अनेक भाषणे ऐकली आहेत, पण त्या दिवशीचे राजाजींचे भाषण हे मी ऐकलेल्या उत्कृष्ट भाषणांपैकी एक असे होते। या भाषणामध्ये संकटकाळात मार्गदर्शन करणारी दूरदृष्टी होती, तशीच तळमळ होती, तर्कसंगत बुद्धी चापल्य होते, उपरोध होता, विनोद होता, सर्व काही होते। आणि असे उत्कृष्ट भाषण केल्यानंतर तो ठराव पास होईल यात मलाच काय, पण कोणालाही काही शंका वाटली नाही। मतदान झाले, ठराव मंजूर झाला, सगळे कार्यकर्ते आणि पुढारी आपापल्या ठिकाणी निघून गेले। तर्कदृष्ट्या आताच्या जागतिक आणि हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे सरकार बनावे ही गोष्ट योग्य दिसत होती, पण वास्तवता हे सरकार बनेल असे काही सांगता येत नव्हते। चांगली भाषणे आणि भरघोस मतदान यांच्या पाठिंब्यावर मागितलेल्या या मागणीच्या यशस्वीतेबद्दल मात्र सगळ्यांच्या मनात द्विधा होती। देश पुढच्या घटनेकडे डोळे लावून बसला होता। विशेषतः ब्रिटिश सत्ता राष्ट्रीय सरकारच्या या मागणी संबंधाने काय धोरण घेते याकडे सर्व विचार करणाऱ्या माणसांचे लक्ष लागून राहिले होते। गांधीजींशी मतभेदाचा धोका पत्करूनही वर्किंग कमिटीने हे महत्वाचे पाऊल टाकले होते, कारण त्यांना प्रामाणिकपणे असे वाटत होते की जागतिक लोकशाही अशा संकटात आहे की यावेळी राष्ट्रीय सरकार बनवून जर हिंदुस्थानला स्वातंत्र्याची हमी मिळणार असेल तर जर्मनीचा पराभव करायला हातभार लावला पाहिजे। पण या मतप्रवाहाची निराशा होणार होती हे उघड होते, कारण ऑगस्ट महिन्याच्या मध्याला राष्ट्रीय सरकारच्या मागणीला उत्तर म्हणून लॉर्ड लिन लिथगोंनी ऑगस्ट ऑफर म्हणून जी प्रसिद्ध आहे ती जाहीर केली। तीमध्ये त्यांनी एका अर्थाने राष्ट्रीय सरकारच्या मागणीची चेष्टाच केली होती असे म्हणले तरी चालेल। व्हॉईस रायच्या कार्यकारी मंडळाची पुनर्रचना करण्याचे तीमध्ये आश्वासन होते, परंतु स्वातंत्र्याच्या हमीबाबत आणि राष्ट्रीय सरकार बनवण्याबाबत स्पष्ट नकार होता। काँग्रेसने घेतलेल्या तडजोडीचा आणि व्यवहार्य भूमिकेचा असा निकाल लागला होता। कम्युनिस्ट आणि फॉरवर्ड ब्लॉकची कार्यकर्ती मंडळी काँग्रेसच्या नेतृत्वावर सपाटून टीका करू लागली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना या टीकेला उत्तर देणे अवघड जाऊ लागले। पण यातून एक चांगली गोष्ट निर्माण झाली आणि ती म्हणजे वर्किंग कमिटी आणि गांधीजी यांच्यामध्ये जे मतभेद निर्माण झाले होते ते या ऑगस्ट ऑफरमुळे संपले। महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाकडे पुन्हा वर्किंग कमिटीचे नेते आणि हिंदुस्थानी जनता अपेक्षेने पाहू लागली। रामगड काँग्रेसच्या ठरावानुसार महात्मा गांधींनी असहकार चळवळीचे पुन्हा नेतृत्व करावे अशी वर्किंग कमिटीने इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे महात्मा गांधीजींकडून काय कार्यक्रम मिळतो याकडे लोकांचे लक्ष लागले। या काळात महात्मा गांधीजींची मनस्थिती अशी होती की यावेळी चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यामध्ये त्यांना अहित दिसत होते, त्यामुळे अशी चळवळ सुरू करायला ते उत्सुक नव्हते। त्यांनी दिलेल्या अधिकाराप्रमाणे मार्ग काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या तंत्राप्रमाणे स्वातंत्र्याची हमी वगैरे मोठे प्रश्न बाजूला ठेवले आणि प्रतिकात्मक अशी एक महत्वाची गोष्ट स्वीकारली आणि ती म्हणजे भाषण स्वातंत्र्याचा हक्क। त्या संबंधाने निश्चित काही करण्यापूर्वी त्यांनी लिन लिथगोंची भेट मागितली आणि त्याप्रमाणे 1940 सालच्या सप्टेंबरमध्ये महात्मा गांधी लिन लिथगोंना भेटले व त्यांनीही भाषण स्वातंत्र्याची मागणी तत्व म्हणून स्वीकारण्याचा त्यांना आग्रह केला। अर्थात या भाषण स्वातंत्र्याचा उपयोग स्वातंत्र्य मिळतोपर्यंत युद्धाला विरोध हीच खरी भूमिका असल्यामुळे लिन लिथगोंनी ती स्वीकारली नाही। महात्मा गांधीजींच्या पुढेही एका अर्थाने पेस होता, जनसंग्राम न करण्याचा त्यांचा विचार पक्का होता, म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी सत्याग्रहाची एक नवीन कल्पना अंमलात आणायचे ठरवले। त्यांच्या परंपरेतल्या एका अत्यंत उत्कृष्ट माणसाची निवड करून त्याने सर्व देशातर्फे सत्याग्रह करावा असे त्यांनी ठरवले। आणि या दृष्टीने हा प्रतिकात्मक सत्याग्रह करण्याचे काम श्री विनोबा भावे यांच्यावर सोपवले. श्री विनोबा भावे तोपर्यंत त्यांच्या आश्रमात त्यांचे अंतेवासी म्हणून काम करत होते. आदर्श गांधीवादी आणि अद्वितीय व्यासंगी व ज्ञानी असा त्यांचा आश्रमात लौकिक होता. त्यांच्या वैयक्तिक श्रेष्ठतेबद्दल सर्वांनाच मान होता. काँग्रेसच्या इतर सर्व स्वराज्याच्या चळवळीत गांधीजींप्रमाणे त्यांनीही भाग घेतला होता. परंतु यावेळी संबंध देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अपूर्व सन्मान त्यांच्याकडे चालून आला. ते इतके थोर कार्य जरी करत होते तरी त्या मनाने ते कमी प्रसिद्ध होते. विनोबांच्या निवडीने संबंध जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सत्याग्रही युद्धाच्या तंत्राप्रमाणे गांधीजींनी टाकलेला हा अतिशय महत्वाचा पवित्रा होता. नैतिकदृष्ट्या ब्रिटिश सत्तेची भूमिका किती कमजोर आहे हे त्यांनी पुन्हा एकदा जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. विनोबांच्या सत्याग्रहानंतर काही दिवसांनी प्रातिनिधिक स्वरूपाने सत्याग्रह करण्याची इतर कार्यकर्त्यांनाही गांधीजींनी मुभा दिली. व्यक्तिशः त्यांना जेलमध्ये जाण्याची घाई नव्हती. त्यामुळे वैयक्तिक सत्याग्रह करणाऱ्यांच्या वादी निवडीचे काम त्यांनी स्वतःकडे घेतले आणि सर्व देशभर वेगवेगळ्या प्रांतातील व जिल्ह्यातील अनेक माणसे सत्याग्रह करून तुरुंगात जाऊ लागली. जनतेमध्ये या संबंधाने फारसा उत्साह दिसत नव्हता, परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कृतीशून्यता संपली याचे समाधान होते. आमच्या सातारा जिल्ह्यातून अनेक प्रमुख लोक या वैयक्तिक सत्याग्रहात गेले. श्री विठ्ठलराव पागे, स्वामी रामानंद भारती, भाऊसाहेब सोमन, श्री वसंतदादा पाटील, सिंहासने व व्यंकटराव पवार अशी अनेक मंडळी या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये सामील झाली. श्री व्यंकटराव पवार हे आमच्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते जेलमध्ये गेल्यानंतर सर्व प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारावी असा मला आदेश दिला. या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये कोणी सत्याग्रह करावा याची निवड खुद्द गांधीजी करत असत. आमच्या प्रांतातर्फे प्रमुख म्हणून श्री बुवासाहेब गोसावी हे काम पाहत असत. बुवासाहेब गोसावी हे वर्ध्यात जाऊन गांधीजींकडून नावे स्वीकृत करून घेत असत आणि अशी मंडळी नंतर जाहीर सभेमध्ये घोषणा करून जेलमध्ये जात असत. सर्व महाराष्ट्रभर असे शेकडो कार्यकर्ते निवडून सत्याग्रही म्हणले. बुवासाहेब गोसावींनी मला एकदा विचारले, या वैयक्तिक सत्याग्रह जाण्याची तुमची इच्छा आहे काय? मी सांगितले, मी जरूर जाईन. तुम्ही कोणी तसा आदेश देत असाल तर माझी सर्व तयारी आहे, पण निव्वळ प्रतिकात्मक अशा चळवळीमध्ये माझं काही मन नाही. त्यांनी सांगितले, अशा परिस्थितीत मी तुमचं नाव सुचवणं योग्य नाही. तुम्ही आपलं जिल्हा काँग्रेसचं काम सांभाळा. माझा मुक्काम यावेळी कायद्याच्या अभ्यासाकरता पुण्याला होता, त्यामुळे जिल्ह्यातून अटक होऊन येणाऱ्या सत्याग्रहीचे पुणे स्टेशनवर स्वागत करावे, त्यांचे सुताचे हार घालून त्यांचा सन्मान करावा आणि त्यांच्या मनामध्ये जेलमध्ये रवानगी करावी अशा तऱ्हेचे औपचारिक स्वरूपाचे काम मी करत होतो. माझे हे कायद्याच्या परीक्षेचे दुसरे वर्ष होते. त्यातील पहिले 6 महिने माझे अभ्यासाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले होते. त्यातील पहिले काही दिवस प्रवास, चर्चा, अस्वस्थवन यामुळे अभ्यास न करण्यात वेळ गेला होता. त्यावेळी मी लॉ कॉलेजच्या समोर असलेल्या अध्यात्म भवन या नावाच्या इमारतीत राहत होतो. माझे मित्र श्री नानासाहेब अयाचित, मी आणि त्यांचे एक तरुण नातेवाईक अशा तिघांच्या भागीदारीत एक मोठी खोली आम्ही भाड्याने घेतली होती. माझ्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ जास्त, त्यामुळे नानासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय येत असे, पण ते इतके सज्जन मित्र होते की त्यांनी यासंबंधी कधी तक्रार केली नाही. श्री अयाचित यांचे जे नातेवाईक कायद्याचे विद्यार्थी होते त्यांना आणि मला वाद घालण्याची मोठी हौस होती. सदर तरुणाचे मन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे झुकलेले होते आणि मी पक्का संघविरोधी होतो. ते जरी RSS वाले वाटले तरी मोठे सज्जन तरुण होते. देशात चाललेल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची RSS वाल्यांची एक वेगळी नजर होती हे त्यावेळी माझ्या विशेष लक्षात आले. त्यांचे आमचे हे असे पक्षभेद असले तरी आम्ही अध्यात्म भवनात काही महिने सलोख्याने राहिलो ही गोष्ट कबूल केली पाहिजे. माझ्याकडे तेथे नेहमी येणारे माझे मित्र श्री बिडेश कुलकर्णी हे तर तेथे आले म्हणजे या तरुण गृहस्थाला उद्देशून हाक मारणार, काय खाकसार, चर्चा करायची काय? आणि मग या दोघांमध्ये तुडुंब चर्चा होई. बिडेश कुलकर्णींचा RSS वाल्यांकरता निवडून काढलेला शब्द खाकसार हा अतिशय उचित शब्द होता. त्यावेळी हैदराबादमध्ये खाकसारांची चळवळ अशीच एकांगी तऱ्हेने वाढत होती असे आम्ही वाचत होतो. त्यामुळे खाकसार शब्दाची टोपी आमच्या संघवाल्यांना छान बसत होती. RSSच्या विचारासंबंधी आणि चळवळीसंबंधीची माहिती यापूर्वी मला जरूर झाली होती. मला आठवते, मी कोल्हापूरला कॉलेजला असताना एका सुटीत कराडला आलो होतो. त्यावेळी संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांची कराडला भेट चालू होती. 1934-35 सालचे ते दिवस असतील. कसे काय कोण जाणे, घाटावरच्या रामाच्या मंदिरात त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी मलाही बोलावले होते आणि मी गेलोही होतो. डॉक्टर हेडगेवारांचे व्यक्तिमत्व प्रभावी वाटले, परंतु त्यांनी सांगितलेल्या विचारांचा माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. मी त्यांना काँग्रेसच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न विचारले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याला उत्तर दिले. ते आग्रहाने सांगत होते की आमची हिंदुस्थानची व्याख्या मानणारे सगळे आमच्यात सामील होऊ शकतील आणि आ सिंधू सिंधू वगैरे ही बॅरिस्टर सावकारांची व्याख्या पायाभूत धरून ते बोलत होते. या व्याख्येत जो जो बसेल तो हिंदुस्थानचा खरा निष्ठावान नागरिक अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मी त्यांना एक प्रश्न विचारला, या व्याख्येत बसत नाहीत अशी कोट्यावधी माणसं जर या देशात असतील तर त्यांचं काय करायचं? हेडगेवारांनी सांगितले की तो प्रश्न जेव्हा उभा राहील तेव्हा पाहता येईल. माझी खात्री झाली की ही चर्चा व्यर्थ आहे. मी समजलो की यांना फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे, आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून आरएसएस म्हणले की मी चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यात्म भवनाची वरील आठवण लिहित असताना सहज ओघात आले म्हणून डॉक्टर हेडगेवार यांच्याशी आलेल्या या अनपेक्षित संपर्काची स्मृती ताजी होऊन मनाशी आली. एक घडलेली हकीकत म्हणून ती नोंदणे माझे कर्तव्य आहे. अध्यात्म भवनामधील हे सोबती थोडे दिवस तेथे राहिले आणि नंतर ते गेले. माझ्या चाललेल्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या कामात त्यांची सहानुभूती होती असे मला दिसले. या खाकसराबरोबर तुम्ही येथे राहता कसं? असे मला एकदा बिडेश कुलकर्णी यांनी विचारले. तेव्हा मी त्यांना म्हटले, ते चांगले गृहस्थ आहेत, त्यांच्या मताच्या माझ्या इथे राहण्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये व्यत्यय येत नाही आणि ते नानासाहेब अयाचित यांच्या जवळचे नातेवाईक आहेत, त्यामुळे आमचं जमून जातं. थोड्याच दिवसांचा हा अर्थपूर्ण सहवास म्हणून माझ्या लक्षात राहिला आहे. 1940 वर्ष संपत आले आणि मग मात्र मी अगदी खोली बदलून कायद्याच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. माझ्या आईचे मला सारखे निरोप येत होते, आता तुझी परीक्षा होईपर्यंत कृपा करून निदान तुरुंगात जाऊ नकोस, परीक्षा झाल्यावर तुला काय करायचं ते तू जरूर कर. यावेळी आईचे मानण्याचे मी ठरविले आणि बाकीची इतर सर्व कामे सोडून देऊन 3 महिने मी माझ्या परीक्षेची तयारी करण्यात गुंतलो. अभ्यास करू लागल्यानंतर विषयामध्ये रस निर्माण होतो आणि मग त्यातील सौंदर्य स्थळे लक्षात यायला लागतात. मी एव्हिडन्स ऍक्टचा पुरावा कायद्याचा अभ्यास करत असताना मला त्या कायद्याची रचना ज्या पद्धतीने केली आहे त्याबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले. शेवटी कायद्याच्या कक्षेत पुरावा या गोष्टीला फार महत्व आहे. पुराव्याच्या अभावी काहीही घडले तरी ते सिद्ध करता येत नाही. तेव्हा पुरावा या संकल्पनेचे जे विश्लेषण वेगवेगळ्या व्याख्यांद्वारे या कायद्यामध्ये केले आहे त्या गोष्टी पाहून मला अचंबा वाटे. या 3 महिन्यात मी कायद्याच्या अभ्यासात रमून गेलो. एप्रिलमध्ये परीक्षा झाली आणि मी पुणे सोडून कराडला परत आलो. माझ्यावर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी होती, त्यानिमित्ताने मी जिल्ह्यात वारंवार हिंडत होतो. परीक्षेचा निकाल लागणार होता, त्यामुळे पाठीमागे काही निकडीचे घरचे काम नव्हते. त्या सुमारास मला कराडमध्ये एक मजेदार अनुभव आला. आमच्या कराडमधील खादी भांडार चालवणारे श्री वालचंद गांधी नावाचे एक काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांचे नाव वैयक्तिक सत्याग्रहासाठी मंजूर होऊन आले होते. एक जाहीर सभेमध्ये युद्धविरोधी घोषणा देऊन जेलमध्ये जाण्याचा त्यांनी संकल्प सोडला. माझी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला विचारले, मी ज्या सभेत युद्धविरोधी घोषणा करून जेलमध्ये जाणार आहे त्या सभेमध्ये या वैयक्तिक सत्याग्रहाची सगळी पार्श्वभूमी सांगणारं भाषण करायला तुम्ही याल का? मी सहज हो म्हणून गेलो आणि जेव्हा प्रत्यक्ष सत्याग्रहाचा दिवस उजाडला त्या दिवशी माझ्या ध्यानात आले की मी जे भाषण करणार आहे तेही सत्याग्रहात बसू शकते. जर पोलिसांनी मलाही अटक करायचे ठरविले तर त्यांना नाही म्हणता येणार नाही. आता मी आईच्या शब्दातून मोकळा झालो होतो, तेव्हा मला त्याची फिकीर नव्हती आणि त्या सभेत भाषण करायला गेलो. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे एका अर्थाने समारंभाने जेलमध्ये जाणे असाच प्रकार तो होता. वालचंद गांधींनी रविवार चौकात सभेची व्यवस्था करून ठेवली होती. त्यांना तेथे अटक होणार म्हणून त्यांना निरोप देण्याकरता त्यांची मित्रमंडळी कुटुंबीय आणि बराचसा व्यापारी समाज जमला होता. समारंभाला सुरुवात झाली. मला भाषण करण्यासंबंधी सुचवले. मी युद्ध झाल्यापासून काँग्रेसने कशा भूमिका घेतल्या आणि या युद्धामध्ये कमीत कमी भाषण स्वातंत्र्याचा हक्क असावा ही महात्मा गांधींनी केलेली मागणी ब्रिटिश सत्तेने कशी नाकारली याची सर्व हकीकत सांगितली आणि आम्हाला आमचे मन मोरून दाखविण्याचा जेथे अधिकार नाही तेथे आमच्याकडून युद्धास सहकार्य मागण्याचा ब्रिटिश सरकारला काय अधिकार आहे असा प्रश्न मी उपस्थित केला. हा भाषण करण्याचा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि हिंदुस्थानातील प्रत्येक स्वाभिमानी नागरिक तो बजावल्याशिवाय सोडणार नाही असे मी स्पष्टपणे सांगितले आणि माझे भाषण संपविले. मला वाटत होते की पोलीस मला म्हणतील की तुम्हाला अटक केली आहे, पण तसे काही घडले नाही. माझ्या भाषणानंतर श्री वालचंद शेठजी उठले आणि त्यांनी युद्धविरोधी घोषणा दिल्या. ताबडतोब पोलीस आले आणि त्यांनी त्यांना अटक केली. मला हा सर्व प्रकार विनोदी आहे असे वाटले। मी तेथे आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला विचारले, माझ्या भाषणात आणि त्यांच्या घोषणात तुम्हाला काय फरक वाटला? त्यांनी सांगितले, इतक्या बारकाव्यात कोण जातो, तुम्ही फक्त भाषण केलं, पण त्यांनी तर तेथे घोषणा केल्या, म्हणून आम्ही त्यांना पकडत आहोत। तुम्ही तुमच्या घरी जा, हा एक मजेदार अनुभव पुष्कळ सांगून जातो। वैयक्तिक सत्याग्रहाच्या प्रतिकात्मक स्वरूपाने त्याला एक तांत्रिक औपचारिक स्वरूप आले होते। एक दोन महिन्यानंतर माझ्या परीक्षेचा निकाल आला आणि मी उत्तीर्ण झालो। माझ्या आईला अतिशय आनंद झाला। मी योजले होते त्याप्रमाणे माझे शिक्षण मी पुरे केले। माझ्या राजकीय नादामुळे माझी 3-4 वर्ष फुकट गेली होती, त्यामुळे थोड्याशा वाढत्या वयात वकिलीचा अभ्यास मी पुरा केला होता याची मला जाणीव होती। आता माझी आई माझ्या मागे लागली। बाबा आता लग्न करून घे, मी म्हटले, हा ठीक आहे, चांगली मुलगी आली तर मी जरूर लग्न करीन। आणि मग ती मुली पाण्याच्या उद्योगाला लागली। तिने ते काम गणपतरावांच्यावर सोपविले आणि सांगितले की आता धाकट्या भावाची काळजी घे। मला काही मुली सांगून आल्या होत्या, पण मला त्यामध्ये फारसे आकर्षण न वाटल्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केले।